यहेस्केल अध्याय 30। परमेश्वराचे वचन मजकडे आले आणि म्हणाले, मानवाच्या मुला भविष्य सांग आणि म्हण, प्रभू परमेश्वर असे म्हणतो, विलाप करा, मोठ्या शोकाचे दिवस येत आहे, तो दिवस नजदीक आहे, परमेश्वराचा दिवस जवळ आहे, तो ढगाळ दिवस असेल, ती राष्ट्रांसाठी न्यायाची वेळ असेल। मग मिस्राविरुद्ध तलवार येईल आणि जेव्हा मारलेले लोक मिस्रात पडतील तेव्हा कुशात वेदना होतील, ते तिचे संपत्ती घेऊन जातील आणि तिचे पाय नष्ट होतील। कुशी, पुट्टी, लुद्दी आणि सर्व परदेशी याचकाबरोबर करार केलेले लोक त्यासह तलवारीने पडतील। परमेश्वर असे म्हणतो, मग जो कुणी एक मिस्राला मदत करील तो पडेल आणि तिच्या सामर्थ्याचा गर्व खाली उतरेल। मिगदोलापासून सेवेनेपर्यंतचे त्याचे सैनिक तलवारीने पडतील असे प्रभू परमेश्वर म्हणतो। ते जे देश ओसाड झाले आहेत त्यांच्यामध्ये ते घृणास्पद होतील आणि त्यांची नगरे नाश झालेल्या नगरात असतील। जेव्हा मी मिस्रामध्ये आग लावीन आणि तिच्या सर्व सहायकांचा नाश करील तेव्हा त्यांना समजेल की मी परमेश्वर आहे। त्याच दिवशी सुरक्षित खुशी लोकास दहशत बसवायला माझ्यापासून दूत जहाजात बसून निघून जातील आणि त्या दिवशी ते मिस्रामध्येच न चुकणाऱ्या वेदना त्यांच्यावर येतील, कारण पहा ती येत आहे, प्रभू परमेश्वर असे म्हणतो। मी मिस्राचा समुदाय बाबेलचा राजा नबुकदनेस्सर याच्या हाताने नाहीसा करीन, तो व त्याच्याबरोबर त्याची सेना राष्ट्राची दहशत देशाचा नाश करण्यासाठी आणण्यात येईल। ते मिस्राविरुद्ध आपल्या तलवारी काढतील व देश मरण पावलेल्या लोकांनी भरून टाकतील। मी नद्यांना कोरडी भूमी करीन आणि मी देश दुष्ट मनुष्याच्या हाती विकत देईन। मी परमेश्वर सांगतो की परक्यांच्या हातून हा देश व यातले सर्व काही यांची नासधूस करवीन। मी परमेश्वर असे सांगत आहे, प्रभू परमेश्वर असे म्हणतो, मी मूर्तींचा नाश करीन आणि मी नोफातून कवडी मोलाच्या मूर्त्या नाहीस करीन। यापुढे मिसर देशामध्ये कुणी अधिपती होणार नाही आणि मी मिसर देशावर दहशत ठेवीन। मी पत्रोसला ओसाड करीन व सोनास आग लावीन। मी नो याला न्यायदंड करीन, कारण मी मिस्राचा बालेकिल्ला जो सीन त्यावर मी आपल्या क्रोधाग्नीचा वर्षाव करीन व नोच्या समुदायाला कापून काढीन। मी मिस्राला आग लावीन, सीनला खूप वेदना होतील व नो मोडून पडेल। प्रत्येक दिवशी नोफावर शत्रू येतील, ओवन व पी बेसेत येथील तरुण पुरुष तरवाने पडतील आणि त्यांची नगरे बंदिवासात जातील। जेव्हा मी तहपनेस येथे मिस्राची जोखडे तोडीन तेव्हा त्याच दिवशी मी त्यांचा प्रकाश धरून ठेवीन आणि त्यांच्या सामर्थ्याचा गर्व नाहीसा होईल। तिला ढग झाकेल आणि तिच्या मुलींना कैद करून नेले जाईल। अशा रीतीने मी मिस्रावर न्यायदंड आणीन, मग त्यांना समजेल की मी परमेश्वर आहे। मग 11व्या वर्षात पहिल्या महिन्याच्या 7व्या दिवशी परमेश्वराचे वचन मोजकडे आले आणि म्हणाले, मानवाच्या मुला मिस्राचा राजा फारो याचा भूज मी मोडला आहे, पहा त्याच्या हाताला तलवार धरण्याची शक्ती यावी म्हणून मी त्यास बरे करण्यासाठी औषध उपचार करून पट्टी लावून त्यास कोणीही बांधले नाही। यास तो प्रभू परमेश्वर असे म्हणतो, पहा मी मिस्राचा राजा फारो याच्या विरुद्ध आहे, मी त्याचे दोन्ही हात एक चांगला असलेला व दुसरा मोडलेला आहे तोही मोडीन आणि त्याच्या हातातून तलवार गळून पडेल असे मी करीन। मग मी मिस्रांना राष्ट्रामध्ये विखरून टाकीन आणि त्यांना देशामध्ये उधळून लावीन। मी बाबेलच्या राजाचे बाहू बळकट करीन आणि आपली तलवार त्याच्या हाती देईल, यासाठी की मी फारोचे बाहू तोडीन। मग तो बाबेल राजासमोर मरणाऱ्या मनुष्याप्रमाणे कणन्याने कन्हून ओरडेल, कारण मी बाबेलच्या राजाचे बाहू बळकट करीन पण फारोचे बाहू गळून पडतील। जेव्हा मी मिसर देशावर उगारण्यासाठी आपली तलवार बाबेल राजाच्या हातात ठेवीन, मग तो तिने त्याच्या देशावर हल्ला करील तेव्हा ते जाणतील की परमेश्वर आहे। म्हणून मी मिस्रांना राष्ट्रात विखरून टाकीन आणि त्यांना देशातून पांगवीन, मग ते जाणतील की मीच परमेश्वर आहे।